नमस्कार, मी राजेश शिरभाते. ऐकूयात काही ठळक घडामोडी. भारताचा सागरी दृष्टिकोन हा सुरक्षितता, स्थैर्य आणि आत्मनिर्भरतेवर आधारित असल्याचं प्रतिपादन केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी केलं आहे. ते आज मुंबईत इंडिया मेरीटाईम वीक परिषदेचं उद्घाटन करताना बोलत होते. इंडिया मेरीटाईम वीक हा जगातल्या सर्वात प्रमुख सागरी मेळाव्यांपैकी एक झाला असून त्यात 85 देशांनी सहभाग घेतल्याचं केंद्रीय नौवहन मंत्री सर्बानंद सोनोवाल यांनी यावेळी सांगितलं. मुंबईत माझगाव गोदीत खोल समुद्रात मासेमारी करण्यासाठीच्या 2 नौकांचं लोकार्पणही शहा यांच्या हस्ते झालं. भारताची संरक्षण निर्यात आता 23,500 कोटी रुपयांच्या विक्रमी स्तरावर पोहोचली आहे. संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांनी आज नवी दिल्ली इथं आयोजित SIDM वार्षिक परिषदेत बोलताना ही माहिती दिली. गेल्या दशकात देशांतर्गत संरक्षण उत्पादन 1,50,000 कोटी रुपयांपेक्षा जास्त वाढलं असल्याचं त्यांनी सांगितलं. मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीत महायुतीची एकजूट भक्कम राहील असं केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी म्हटलं आहे. ते आज नागपुरात बातमीदारांशी बोलत होते. मनसेमुळे महाविकास आघाडीत फूट पडली असून त्यामुळे मतं विभागली जातील अशी शक्यता त्यांनी व्यक्त केली. सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश न्यायमूर्ती भूषण गवई यांनी पुढील सरन्यायाधीशपदासाठी न्यायमूर्ती सूर्यकांत यांच्या नावाची शिफारस केली आहे. न्यायमूर्ती गवई येत्या 23 नोव्हेंबरला सेवानिवृत्त होत आहेत. त्यानंतर न्यायमूर्ती सूर्यकांत हे सरन्यायाधीशपदाची सूत्रं स्वीकारतील. मुंबई शेअर बाजाराच्या सेन्सेक्समध्ये आज 567 अंकांची वाढ झाली आणि तो 84,779 अंकांवर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टीही 171 अंकांची वाढ नोंदवत 25,966 अंकांवर बंद झाला. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 7 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.